नमस्कार मंडळी, मी कृष्णा आणि आपण ऐकत आहात केडी स्टॉक. तर आज आपण बोलूया की धर्माचे जे सिरियल किंवा पिक्चर किंवा इतर कोणत्याही द्वारे जे प्रसारण होते किंवा धर्माचे जे आता आपण पाहिला की पी के मूवी, तर पी के फिल्ममध्ये धर्माला त्यांनी एक प्रकारे म्हणजे त्यांनी धर्माला नकारलं होतं. त्यांनी त्यातून एक सुचवलं आहे, म्हणजे त्यांनी त्यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला की धर्म हा गरजेचा नाही. धर्माचं मुळात जे इंटरप्रिटेशन आहे ते धारयति ती धर्म म्हणजे समथिंग दॅट होल्ड अ सोसायटी. त्यातून आप हिंदू धर्माची तुलना किंवा ख्रिश्चन हिंदू मुस्लिम असं काही इस्लाम आपण काही असं म्हणजे आपण यातून असं धर्म असा नाही की हिंदू ख्रिश्चन मुस्लिम हा एक प्रत्येक धर्माचा समूह आहे. प्रत्येक धर्माची काहीतरी त्याची पार्श्वभूमी त्याची काहीतरी परंपरा आहे. अनेकदा आपण पाहतो की माध्यमाद्वारे खूप चुकीच्या गोष्टीसुद्धा प्रचार किंवा म्हणजे चुकीच्या प्रथांचा किंवा गोष्टींचाही सुद्धा प्रचार प्रसार होतो. म्हणजे मुळात जर आपण सिरियल बघितला तर त्यात अघोरी नावाची एक सिरियल चालू आहे. तर त्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये लोकांना काय वाटतं की हाच खरा धर्म आहे. पण शुभ शकून अपशकून कधीकधी ते अपशकून आणि अर्थ त्याला काही अर्थही नसतो. पण आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यात असं काही सांगितलं नाही आहे. आपण फॉलो करतो त्या गोष्टींना पण कधीकधी त्याच्या विपरीत विरुद्ध काही सांगितलं जातं ज्याला काहीच बेसिस नसतो. आजकालची जी माध्यम आहे बरेचदा न्यूज चॅनल किंवा इतर कोणते माध्यम कुठल्याही आर्थिक बाबाचं किंवा नको ते उगाच काहीतरी आपल्याला गरज नसताना त्याचं बाबांचं किंवा अघोरी विद्या याबद्दल एक्सप्लेन केलं जातं बातम्यांद्वारे किंवा सिरियल किंवा मीडियाद्वारे. त्याच्यात दाखवलं होतं एक देवयानी नावाची एक सिरियल होती. त्यातून दाखवलं की त्या मुलीला त्या सुनेला कोळशावरून चालावं लागतं. हा काय प्रकार आहे काय याला काहीच अर्थ नाही. म्हणजे चुकीची प्रथा एखाद्या वेळेस चुकीची प्रथेची प्रसार करतात ते. म्हणजे आपल्या लोकांचं कसं असतं की बस सिरियलमध्ये दाखवलं तेच सत्य मग त्या गोष्टीलाच खरं मानतात. मुळात खरं पाहता तर म्हणजे मीडियामधले जी लोक आहे जी मीडियामधले जे पत्रकार किंवा इतर कोणतेही लोक आहेत त्यांना मुळात धर्म हा कितपत समजलेला यावर एक प्रश्न उठतो. आता आपण पाहतो की लवकुश या सिया के राम या सिरियलमध्ये आपण पाहतो ते काही कुठलेही दाखवतात. म्हणजे कुठल्या म्हणजे कोणत्या रामायणातला त्यांनी तो विषय उचलला काही कळत नाही. कारण की आपल्या इकडे रामायण महाभारत एक धार्मिक ग्रंथ आहेत. आपले धार्मिक ग्रंथ धर्म आणि वाङ्मय जवळचा संबंध आहे. कारण की आपल्याकडे रामायण आणि महाभारत आपल्यासाठी एक धार्मिक ग्रंथ आहेत. जेव्हा आपल्याला आठवत आहे की व्ही आर चोपडांचं जे महाभारत होतं त्यात असले काहीच प्रकार नव्हते. भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटने जी क्रिटिकल एडिशन जी काढली महाभारताची त्यावर ते पूर्ण म्हणजे तो महाभारत त्यांनी रचलेला आहे. म्हणजे त्यावर बेस्ड होतं. म्हणजे आजही लोक जेव्हा महाभारताचा विचार करतात तेव्हा व्ही आर चोपडांचंच महाभारत लोकांच्या लक्षात राहतं की 30 वर्षांपूर्वींचा. आजकाल त्याच्यानंतर किती इतकी महाभारत आली इतकी रामायण की लोकांना त्यामधलं काही आठवत नाही. चुकीच्या त्यातल्या काही चुकीच्याच गोष्टी दाखवल्या जातात. आता आपण पाहतो की आता नवीन कृष्णा सिरियल चालू आहे त्या सिरियलमध्ये पण म्हणजे कृष्णाने आता त्या सिरियलमध्ये आपण बघतो की कृष्ण सगळं आतापासून राधाबरोबर खेळतो आहे. म्हणजे ते एक साधं प्रेम दाखवलं आहे. म्हणजे आता जनरल लोकांमध्ये जे प्रेम होतं ते प्रेम दाखवलं. परत कृष्ण लहानपणीच त्याचा सगळ्या लीला करतो ह्या राक्षसाला मारणं त्या राक्षसाला मारणं काल्याचा वध करणं. पण आज आपण जी राधाकृष्ण सिरियल बघतो त्या सिरियलमध्ये आपण पाहिलं की कृष्ण एवढा मोठा झाल्यानंतर तो म्हणजे गोवर्धन उचलतो किंवा एवढा मोठा झाल्यानंतर तो काल्याला मारतो. तर ह्या चुकीच्या म्हणजे यांनी भागवतम एक आपला ग्रंथ आहे त्यांनी त्यामध्ये त्यांनी वाचलं आहे की नाही माहिती नाही. कुठून त्यांनी अशा संकल्पना नवीन उदयास आणल्यात काय माहिती. आता आपण पाहतो की म्हणजे निर्मिती खूप चांगली सुधारली आहे पण कंटेंट जो आहे तो कंटेंटवर काही अभ्यास करत नाही. म्हणजे ऑडियन्स म्हणजे आज ऑडियन्स काही ऑडियन्सला जे आवडेल तुम्ही कॉस्ट्युम खूप चांगलं असेल किंवा ॲक्टर्स असतील तसे चांगले पण असे काही म्हणजे चुकीच्या गोष्टी लाज लोकांसमोर मांडतात. पण तशी याची दुसरी एक बाजू असे की मीडियामुळे लोकांना दुसऱ्या धर्माच्या संस्कृती कळतात लोकांच्या रूढी प्रथा परंपरा कळतात किंवा नवीन नवीन सिरियलद्वारे त्यातून त्यांच्या संस्कृतीत एक गरबा, देवीची पूजा, गणपती पूजा या दुसऱ्या धर्माच्या ज्या प्रथा आहेत त्या लोकांना कळतात, पण अनेकदा असं होतं की चुकीच्या कळतात असं अनेकांचं म्हणणं आहे की ज्या ह्या प्रथा आहेत रूढी त्या खरं म्हणजे तशा नाही आहेत, पण सिरियल किंवा पिक्चरांमध्ये त्या थोड्या मसालेदार टाईप म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारे करून ते समोर मांडलं जातं, मग त्यानुसार लोक फॉलो करायला बघतात. म्हणजेच तसे आपण बघतो अनेक सिरियलमध्ये एखाद्या धर्माच्या व्यक्तीला नकारतात किंवा म्हणजे आपण बघतो की एका सिरियलमध्ये म्हणजे कामवाली बाई ती महाराष्ट्रानच असेल किंवा ती अशी म्हणजे जरुरी आहे कामवाली बाई फक्त महाराष्ट्रानं असू शकते, किंवा आपण बघतो की कपडे शिवणारा टेलर मुस्लिम असतो, म्हणजे असे असे सिरियल या पिक्चरवाल्यांनी म्हणजे जे आता नवीन माध्यम आहे त्यांनी प्रत्येकाचे रोल म्हणजे पूर्वी जे आता चार आपण चतुर्धर्म बोलत होतो किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे जे आपण पूर्वी जे प्रकार ते प्रकार परत पडत चालले आहेत, म्हणजे माध्यमामुळे धर्माचं जे परत एक प्रकारे जे धर्माचा जो फरक होत आहे प्रत्येक धर्माचा म्हणजे हिंदू असा असेल मुस्लिम असा असेल किंवा ख्रिश्चन असा असेल किंवा म्हणजे माल जो कंपनीचा मालक असेल तो पंजाबी असेल, म्हणजे माध्यमांनी किंवा या पिक्चर सिरियल मूवीजवाल्यांनी एक रोल असे म्हणजे की बाबा हा माणूस हेच काम करू शकतो, त्यांनी असे लोक ठरवून टाकलेत की बाबा ह्या म्हणजे कामवाली बाई महाराष्ट्रात असू शकते किंवा चाय देणारा भैयाच असू शकतो किंवा असे म्हणजे त्यांनी एक प्रकारे माध्यमांनीच हा एक नवीन धर्म उदयास आणला असे म्हणता येईल. तसेच आपण पिक्चरमध्ये लग्न समारंभ पाहतो, मूवीज किंवा सिरियल्समध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे लग्न किंवा वेगवेगळ्या रूढी किंवा प्रथा परंपरा वेगवेगळ्या प्रकारे ते मसालेदार करून दाखवले जातात, पण खरं पाहता तर लग्न समारंभ जसे पूर्वी व्हायचे तसे आता होत नाहीत. आता सिरियलमध्ये ज्याप्रमाणे लग्न होतात त्याप्रमाणे लोक लग्न करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आमचं लग्न ह्या सिरियलमध्ये सिरियलमध्ये जसं झालं तसं झालं पाहिजे किंवा ह्या सिरियलमध्ये जी साडी घातली ती म्हणजे लोक आता जे सिरियल दाखवतात किंवा जे पिक्चर दाखवतात त्याचंच अनुसार आज लोक करत आहेत. तर आपण पाहतो की आज मूवी सिरियल्स याच लोकांनी एक नवीन प्रथा उदयास आणली आहे की गणपती पूजा अशीच करावी किंवा देवी पूजा अशीच झाली पाहिजे, म्हणजे ज्याप्रमाणे सिरियलमध्ये किंवा मूवीजमध्ये डेकोरेशन्स होतं त्याप्रमाणे आज डेकोरेशन किंवा पूजा अर्चना त्याप्रमाणे केली जातं. आज धर्म म्हणजे फक्त पूर्वी कसं धर्म लोक धर्माच्या ज्या रूढी होत्या प्रथा होत्या त्या पाळायच्या, आज त्या पाळत नाही. आज नाही बाबा ये सिरियल में ऐसा हुआ था नाही ऐसा करेंगे, म्हणजे सिरियलचं बघून किंवा एखाद्या मूवीजचं बघून ते जे काही आपले संस्कार आहे ज्या काही संस्कृती आहेत त्या म्हणजे माध्यमाद्वारे जे लोकांसमोर जे रूढी प्रथा ज्याप्रमाणे मांडल्या जातात त्याप्रमाणे आज लोक त्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करत आहेत. तर म्हणजे माध्यम अनेकदा चुकीच्या गोष्टी सांगतात आणि अनेकदा बरोबरही सांग. माध्यम ही फक्त लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जे काही किंवा लोकांना त्यांच्याकडे खेचून घेण्यासाठी किंवा फक्त लोकांना प्रभावित करण्यासाठी नवनवीन काहीतरी नवनवीन कल्पना आणतात, मग त्या कल्पना आज लोक स्वतःच्या धर्मात ते वापरतात. तसेच आपण बघतो अनेक सिरियलमध्ये एखाद्या धर्माच्या व्यक्तीला अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर ओ माय गॉड, आपण ओ माय गॉड मूवी बघितला असेल, मग त्या मूवीमध्ये पण ते बरोबर की माणूस की म्हणून त्यांनी काही गोष्टी समोर घेतल्या, पण अशा काही फेक गुरुज असतात की ठीक आहे, पण काही प्रमाणात जे खऱ्या गोष्टी आहेत जे खरे धर्म आहेत किंवा ज्या खऱ्या संस्था आहे त्यांनासुद्धा नावं ठेवली जातात. मग दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण ऐकलं असेल एक गाणं आलेलं मध्ये दम मारो दम मिट जाय गम बोलो सुबे शाम हरे कृष्ण हरे राम, तर आपण ह्या गाणं ऐकलं असेल तर कसं लोकांना वाटतं अरे हरे कृष्ण हरे राम करण्यावाले म्हणजे दम मारते, म्हणजे कसं आहे की माध्यम एखाद्या धार्मिक संस्थेविषयी चुकीच्या गोष्टी लोकांसमोर मांडतात, मग त्यामुळे दुसरे धर्म किंवा हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मातला जे लोक त्यांना वाटतं अरे ये धर्म बोले ऐसे ही करते अपना धर्म अच्छा, म्हणजे यामुळे लोकांमध्ये धर्मांमध्ये जे वादविवाद जे म्हणजे माध्यमामुळे हे वादविवाद वाढतात, त्यामुळे माध्यमामुळे जे धर्माचे जे प्रसारण होते किंवा माध्यम ज्या प्रकारे धर्म लोकांसमोर मांडतात किंवा स्वतः काहीतरी नवीन निर्माण करून आज ते लोकांपुढे मांडतात, लोक माध्यम जे दाखवतात तेच लोक आज ॲक्सेप्ट करत आहेत. बाय बाय मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन विषयावर.